त्रिनेत्रं कमलाकांतं नृसिंहं चंद्रशेखरं नत्वा संक्षेपको वक्ष्ये श्रीविद्यां मंत्रनायिकां इयं तु सुंदरी विद्या देवानामपि दुर्लभा गोपनीया प्रयत्नेन सर्वसंपत्करीमता त्रिनेत्रं कमलाकांतं नृसिंहं चंद्रशेखरं नत्वा संक्षेपको वक्ष्ये श्रीविद्यां मंत्रनायिकां इयं तु सुंदरी विद्या देवानामपि दुर्लभा गोपनीया प्रयत्नेन सर्वसंपत्करीमता त्रिनेत्रं कमलाकांतं नृसिंहं चंद्रशेखरं नत्वा संक्षेपको वक्ष्ये श्रीविद्यां मंत्रनायिकां इयं तु सुंदरी विद्या देवानामपि दुर्लभा गोपनीया प्रयत्नेन सर्वसंपत्करीमता त्रिनेत्रं कमलाकांतं नृसिंहं चंद्रशेखरं पतो वक्षे श्रीविद्यां मंत्रनायिकां इयं तु सुंदरी विद्या देवानामपि दुर्लभा गोपनीया प्रयत्नेन सर्वसंपत्करीमता त्रिनेत्रं कमलाकांतं नृसिंहं चंद्रशेखरं नत्वा संक्षेपको वक्ष्ये श्रीविद्यां मंत्रनायिकां इयं तु सुंदरी विद्या देवानामपि दुर्लभा गोपनीया प्रयत्नेन सर्वसंपत्करीमता त्रिनेत्रं कमलाकांतं नृसिंहं चंद्रशेखरं नत्वा संक्षेपको वक्ष्ये श्रीविद्यां मंत्रनायिकां इयं तु सुंदरी विद्या देवानामपि दुर्लभा गोपनीया प्रयत्नेन सर्वसंपत्करीमता त्रिनेत्रं कमलाकांतं नृसिंहं चंद्रशेखरं नत्वा संक्षेपको वक्ष्ये श्रीविद्यां मंत्रनायिकां इयं तु सुंदरी विद्या देवानामपि दुर्लभा गोपनीया प्रयत्नेन सर्वसंपत्करीमता त्रिनेत्रं कमलाकांतं नृसिंहं चंद्रशेखरं नत्वा संक्षेपको वक्ष्ये श्रीविद्यां मंत्रनायिकां इयं तु सुंदरी विद्या देवानामपि दुर्लभा गोपनीया प्रयत्नेन सर्वसंपत्करीमता त्रिनेत्रं कमलाकांतं नृसिंहं चंद्रशेखरं नत्वा संक्षेपको वक्ष्ये श्रीविद्यां मंत्रनायिकां इयं तु सुंदरी विद्या देवानामपि दुर्लभा गोपनीया प्रयत्नेन सर्वसंपत्करीमता